वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबुध जनस्थिने जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये कुंडली वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। भगवद गीतेतला 17व्या अध्यायातला ओम तत्सत या ब्रह्मनामाच्या विनियोगाचा भाग आपला चाललेला आहे। ओम तत्सत या शब्दाने ईश्वर कर्म आणि कर्ता या तीनही गोष्टी ब्रह्मरूप होतात असं भगवंत सांगतात। फक्त ते कसे ब्रह्मरूप होतात याच्या संबंधीचं शास्त्र माहीत करून घेणं गरजेचं आहे असं भगवंत सांगतात। त्याला ते विनियोग असा शब्द वापरतात। हा विनियोग नामामध्ये अतिशय महत्वाचा आहे। नामसाधनेचं ते अनुशासन समजायला हरकत नाही। आपण पाहिलं की या विनियोगामुळं नाम घेणाऱ्याच्या आत अंतःकरणामध्ये बदल होतो। कोणतीही गोष्ट आत बदल झाल्याखेरीज सिद्ध होत नाही। या विनियोगामुळे जर काही होत असेल तर आत बदल होतो, मनामध्ये बदल होतो, बुद्धीमध्ये बदल होतो, चित्तामध्ये बदल होतो, अंतःकरणामध्ये बदल होतो। समजून घेतलेल्या नामामुळे अशा प्रकारचा बदल होतो। नाम घेणारा जो नामधारक आहे तो पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये बदल व्हावा, आपल्याला ईश्वर दर्शन व्हावं म्हणूनच नामाला बसलेला असतो। आपल्या मुलाचं नाव राम असं ठेवणं आणि परमात्मा या भावनेने रामाला हाक मारणं याच्यामध्ये फार फरक आहे। मुलाला हाक मारताना राम म्हणून आपल्याला माहीत असतं आपण आपल्या मुलाला हाक मारतो आहोत, त्याला प्रेमाने बोलवणार आहोत अथवा रागवणार आहोत। ते परमात्म्याला हाक मारताना शक्य नाहीये। परमात्म्याला जर हाक मारायची असेल राम म्हणून तर अंतःकरणात प्रेमच हवं। प्रेमाने हाक मारेल, श्रद्धेने हाक मारेल, समर्पण भावाने हाक मारेल। हा नामाचा विनियोग आहे। अशी हाक तो अशा करता मारेल, या कारणाकरता मारेल की अशा प्रकारची हाक मारल्यामुळे आपल्या अंतर्व्यक्तीत बदल व्हावा, आपल्याला राम सर्वत्र दिसावा म्हणून हाक मारली जाईल। असं असल्यामुळं नामाचा जो विनियोग आहे त्या विनियोगाच्या माध्यमातून ईश्वर जाणून घेणं शक्य आहे। ईश्वर स्मरण ही पहिली गोष्ट, पण नामाच्या माध्यमातून ईश्वराला जाणता येतं। एवढंच नव्हे तर आपण ईश्वर स्वरूप आहोत हे देखील ओळखता येणं शक्य आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं की ओम या ईश्वर स्मरणाबरोबर त्याची प्रचिती घ्यावी असं भगवंत सांगतात. ओम या शब्दाचा तो विनियोग आहे. ध्यानाने प्रथम ईश्वराला गोचर करून मग ओम हा शब्द उच्चारायचा आहे असं ज्ञानेश्वर महाराज याच्यावर निरूपण करताना सांगतात. ईश्वर आपल्याला माहीत नसल्यामुळं, आपल्याला ईश्वराची प्रचिती नसल्यामुळं ईश्वराला गोचर कसा करायचा हाही एक प्रश्न राहतो. त्यामुळं ध्यानाखेरीज ईश्वराला हाक मारून ईश्वराची प्रचिती घ्यायची अशी कल्पना ज्ञानेश्वर महाराज मांडत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की प्रथम ओंकाराचा उच्चार करून त्याला गोचर करावा लागतो. आणि ओंकार उच्चार करून गोचर केल्यानंतर तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू, हा ओंकार गोचर करण्यासाठी म्हणून ध्यानाला बसावं लागतं. आठव्या अध्यायातले ते जे श्लोक आहेत त्या श्लोकांचाही संदर्भ आहेच. कवीं पुराणम अनुशासितारम अनोरणीयाम समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसः परस्तात ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन. त्याचा उच्चार करतो आणि आठवण देखील करतो, या दोन्ही गोष्टी करतो. आणि याच्यावर निरूपण करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र तिथं देखील ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे. नुकताच आपला एक नुकताच म्हणजे किती 5-1 महिन्यापूर्वी हा भाग झालेला असेल. ध्यानाने ओम गोचर कसा करायचा म्हणजे परमात्मा गोचर कसा करायचा याचं एक शास्त्रच त्या ठिकाणी सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ध्यानाने तो प्रचितीला आणल्यानंतर पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो, आणि मग वाचेला देखील तो उच्चार वाचेमध्ये देखील आणावा, वैखरीने देखील करावा. तेने ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांचीये. अशा प्रकारे ध्यानाने तो प्रथम गोचर करून मग क्रिया करायला प्रारंभ करावा. ईश्वराबद्दलची कल्पना सांगताना पतंजली महामुनी योगसूत्रामध्ये म्हणतात की ईश्वर प्रणिधानात वा, म्हणजे योगाने जसं होतं तसं ईश्वराच्या प्रणिधानाने देखील ते होतं. ईश्वर प्रणिधान आणि या ठिकाणी असणारा नामाचा विनियोग या समानार्थी गोष्टी आहेत. ध्यान करायचं, ध्यानाने मनाचं अमन व्हायचं, चित्तरहित अशा अवस्थेमध्ये मनाचं उन्मन व्हायचं, याचा अर्थ ध्यानाला बसलेला आपणच आत्मरूप आहोत हे जाणून घेतो. स्वरूपाच्या ठिकाणी अवस्थित असा होतो. योगस्तु चित्तवृत्ती निरोधः, चित्तवृत्तींचा निरोध केल्यानंतर असा योग संभवतो. हा सगळा मार्ग आणि समाधीपर्यंत निर्विकल्प समाधीपर्यंतच्या गोष्टी सांगून झाल्यानंतर पतंजली महामुनी असं म्हणतात की ईश्वर प्रणिधानात वा, हीच गोष्ट ईश्वर प्रणिधानाने देखील होते. त्या ईश्वराची व्याख्या करताना ते असं म्हणतात की क्लेश कर्म विपाक आशयैहि अपरामृष्टः ईश्वरः. त्या ईश्वराबद्दल निदान बौद्धिक कल्पना तर यायला पाहिजे, वैचारिक कल्पना तर यायला पाहिजे, नंतर ईश्वर काय आहे ते समजेल. ते असं म्हणतात की ईश्वर हा क्लेश कर्म विपाक आशय यांनी अपरामृष्ट असा असतो, अस्पर्श असा असतो। क्लेश हे पाच सांगितलेले आहेत, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, हे पाच क्लेश सांगितलेले आहेत। क्लेश याचा अर्थ या गोष्टींनी जीवाला टोचणी लागते, त्याला क्लेश असं म्हणतात। अविद्येचीच एक टोचणी असते, सर्व जीवन उत्तम जगत असताना त्याच्यामध्ये काही कमी आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा अबोधामुळे ती टोचणी असते। वस्तुतः परिपूर्ण असणारा, आत्मस्वरूप असणारा, आपल्या स्वतःला अजून काहीतरी हवं असं जेव्हा समजतो तेव्हा अविद्येमुळे त्याला लागणारी ती टोचणी असते। आणि ही टोचणी प्रत्येकाला असते, प्रत्येक जीवाला असते। जेव्हा तो जीवभावाला असतो तेव्हा ही टोचणी किंवा क्लेश अपरिहार्य आहे, त्याच्यापासून सुटत नाही। शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंध्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम। उत्तम आलेशान अशा बंगल्यामध्ये राहत असताना, लक्झरियस असं जीवन जगत असताना देखील एक क्लेश असतोच, एक टोचणी असतेच, एक अपूर्णता असतेच। आणि मौखिक वेद शास्त्र संपन्न असा आहे, श्रीमंतीचं राहू देत बाजूला, पण ज्यांनी उलटे सुलटे सर्व बाजूनी जो वेद म्हणू शकतो त्याला देखील टोचणी असते। ते गुरुजी काय रत्नागिरींचे एक आठले गुरुजी आलेले होते, घनपाठी अशा ब्राह्मणावर शिक्कामोर्तब करणारे असे, त्याचा अधिकार असणारे असे। ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की ही गोष्ट मात्र कमतरतेसारखी मला माझ्या जीवनामध्ये वाटते आहे। मलाच म्हणाले असं नाही, आपल्या राहळकर राम मंदिरात माझ्या प्रवचनानंतर बोलताना म्हणाले की ही गोष्ट मला कमतरता म्हणून जाणवते। कोणती गोष्ट? वेद मुखानी बोलता येतात, उलटे सुलटे सगळ्या प्रकारे वेद बोलत असताना म्हणत असताना देखील याचा अनुभव नाही, या शब्दामध्ये काय सांगितलेलं आहे ते समजत नाही, त्याची प्रचिती नाही। आणि म्हणाले की स्वरूपानंद आमच्या गावापासून इतके जवळ असताना, आणि आता आठले गुरुजी माझी कल्पना 95 वर्षांचे असतील, तेव्हाच ते 91 वर्षांचे होते, स्वरूपानंद आणि ते यांचा कार्यकाल सारखा असताना ते म्हणाले आम्हाला जायची बुद्धी झाली नाही, आम्ही या पाठांतरामध्ये अडकून पडलो। मला असं वाटतं की तुम्ही जे सांगता त्याचा आपल्यालाही अनुभव यावा, पण आता उशीर झालेला आहे असं म्हणाले। सर्व प्रकारच्या जीवनाची टोचणी असते, जर बोध नसेल तर जीवनामध्ये टोचणी ही अपरिहार्य गोष्ट आहे, क्लेश हे अपरिहार्य आहेत। जसं अविद्या आहे तसं अस्मिता आहे, अस्मिता याचा अर्थ मी कोणीतरी आहे, काकासाहेब रावसाहेब अशा पद्धतीने मी कोणीतरी आहे, अशा प्रकारचा अस्मितेने राहणारा मनुष्य त्याच्याभोवती असमाधान घेऊन फिरत असतो, तो सर्वांमध्ये सारखा प्रेमानी असा राहत नाही, वेगळा राहतो, सर्वांमधून वेगळा राहतो। तसंच राग म्हणजे कामनांच्या ठिकाणी अत्यंत प्रीती, विषयांच्या ठिकाणी अत्यंत प्रीती ठेवणारा मनुष्य देखील अपूर्णता सतत अनुभवत असतो. ज्याच्या ठिकाणी द्वेष असतो तो तर अपूर्णता अनुभवत असतोच, कारण ती व्यक्ती ज्याचा द्वेष करते ती जागेवर जशीच्या तशी चांगलं जीवन जगत असते, हा मात्र रक्त उकळून घेत असतो. आणि अभिनिवेश, अभिनिवेश म्हणजे ज्वर. पाचव्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात ना, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसा. तिसऱ्या अध्यायात निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर. विगतज्वर होऊन युद्ध कर, अभिनिवेश टाकून युद्ध कर म्हणजे कर्म कर. या पाच गोष्टींचा क्लेश जीवाला असतो, तसंच कर्म आहेत, उत्तम कर्म, मध्यम प्रतीची कर्म आणि कनिष्ठ प्रतीची कर्म अथवा त्याज्य अशा प्रकारची कर्म, आणि त्या कर्मांची फळं देखील तशीच मिळतात. विपाक, विपाक म्हणजे कर्माचा आत्ताच्या जीवनावर झालेला परिणाम, पूर्वी केलेल्या कर्मांचा, पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्मांचा आत्ता भोगत असलेला परिणाम हा विपाक समजला जातो. हे विपाक म्हणजे भोग, आयुष्य, ज्ञाती अथवा कुळ अशा प्रकारचे असतात. आत्ताच्या जीवनामध्ये कोणतंही कर्तृत्व नसताना चांगल्या कुळात जन्माला आल्यामुळे चांगले भोग मिळणं हा विपाक समजला जातो. तशा प्रकारची कोणतीही योग्यता अथवा शक्यता नसताना उत्तम भोग भोगायला मिळणं हा विपाक आहे. याला कोणतंच लॉजिक, तर्क, रिझनिंग नाही. आयुष्य हा देखील विपाक आहे. कोणी बाराव्या वर्षी जातो, कोणी पन्नासाव्या वर्षी जातो, तुम्हाला जे आयुष्य म्हणून मिळतं तो विपाक म्हणून समजला जातो. तसंच कुळ अथवा ज्ञाती हा देखील विपाक आहे. चांगल्या कुळात चांगल्या ज्ञातीमध्ये जर जन्म झाला तर जन्मापासून चांगले शब्द कानावर ऐकू येतात, चांगले संस्कार घडतात, चांगल्या आई वडिलांनी चांगले गुणांचे परत जोपासणी आपल्या ठिकाणी होते. ही गोष्ट कोणाच्या हातात नाही. अशा प्रकारे हा जो विपाक आहे आणि आशय, आशय म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा असणारा साठा, आशय म्हणजे साठा. आपल्या ठिकाणी जो ज्ञानाचा साठा असेल तो साठा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. या क्लेश, कर्म, विपाक याच्यावर देखील अवलंबून आहे, चालू जीवनावर अवलंबून आहे. ईश्वर हा क्लेश, कर्म, विपाक, आशय याच्यापासून अपरामृष्ट, हा याच्यापासून मुक्त असा असतो. यांचा स्पर्श त्याला होत नाही. तो मुळातच शुद्ध ज्ञान स्वरूप असल्यामुळं अविद्येचा स्पर्श त्याला नाही. अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश याच्यापासून तो पूर्णपणे मुक्त असतो. तसंच कोणतीही कर्म करणारा तो नसतो. परमात्म्याची व्याख्या सांगताना स्वामीजी म्हणायचे की जो करतही नाही आणि भोगतही नाही तो परमात्मा, जो करतो आणि चुकतो तो मनुष्य, जो करतो पण चुकत नाही तो ईश्वर, आणि जो करतही नाही आणि चुकतही नाही तो परमात्मा। नैव किंचित करोमी ती युक्तः मन्येत तत्त्ववित्। इथं ईश्वर हा शब्द परमात्म्याच्या बरोबरीने घ्यावा। तसंच कर्म आणि त्या कर्मांची साक्षात न मिळालेली फळं त्या जन्मात न मिळालेली फळं ही पुढे कधीतरी प्रतिफळतात। ईश्वर अजन्म असल्यामुळे ईश्वराला कर्माचा विपाकच नाही आणि आशय देखील ज्ञानाचा अथवा कर्माच्या परिणामाचा याच्यापासून देखील तो मुक्त असतो। ते असं म्हणतात की तत्र निरतिशयम सार्वज्ञ बीजम। हा ईश्वर निरतिशय सार्वज्ञ बीज असा असतो। आपण पाहिलं की आशय म्हणजे साठा, हा जो आशय आहे हा आशय कमी अधिक असू शकतो। माझ्याकडे असणारा ज्ञानाचा साठा आणि यांच्याकडे असणारा ज्ञानाचा साठा याच्यामध्ये तरतम आहे। माझ्यापेक्षा जर यांच्याकडे ज्ञानाचा साठा म्हणजे आशय जास्त असेल तर माझ्या तुलनेने यांचा ज्ञानाचा साठा हा सातिशय समजला जातो, माझ्यापेक्षा जास्त। ईश्वर स्वतः ज्ञान स्वरूप असल्यामुळं ईश्वराच्या ठिकाणी असणारं ज्ञान हे निरतिशय असतं। सातिशय हे आशयापेक्षा तरतम भावानी जास्त, पण ईश्वर स्वतःच ज्ञान स्वरूप असल्यामुळं त्याचं ज्ञान हे निरतिशय असतं। निरतिशयम सार्वज्ञ बीजम। स एष पूर्वेशामपि गुरुः। कालेन अनवच्छेदात। आणि हा ईश्वर पूर्वी जे गुरु होऊन गेले त्यांचाही गुरु आहे असं म्हणतात। पूर्वी होऊन गेलेले गुरु म्हणजे आपल्या पूर्वी होऊन गेले आपले स्वामीजी माधवनाथ, त्यांच्या पूर्वी होऊन गेले ज्ञानेश्वरादी, त्यांच्याही पूर्वी होऊन गेले आचार्यादी, त्यांच्याही पूर्वी व्यासादी आणि व्यासांच्याही पूर्वी आदिनाथांसारखे गुरु होऊन गेले। सृष्टीच्या प्रारंभी असणारे ब्रह्मदेव हे सर्व गुरूंचेही गुरु समजले जातात। आदिनाथ सर्व गुरूंचेही गुरु समजले जातात। असे जे पूर्वी होऊन गेलेले गुरु आहेत आदिनाथांसारखे अथवा ब्रह्मदेवासारखे, यांचाही गुरु म्हणून हा परमात्मा आहे, ईश्वर आहे। स एष पूर्वेशामपि गुरुः। कालेन अनवच्छेदात। कारण हे सर्व गुरु एका काळाच्या चौकटीमध्ये काम करतात। कोणीही कितीही मोठे गुरु झाले तरी काळाच्या चौकटीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। परमात्मा हा काळाच्या बाहेर असल्यामुळं, स्थळ आणि काळ याच्या बाहेर असल्यामुळं तो अशा रीतीने पूर्वी होऊन गेलेल्या गुरूंचा देखील गुरु आहे। असा जो परमात्मा आहे तस्य वाचक हा प्रणव हा, त्याचा वाचक शब्द प्रणव असा आहे, ओंकार असा आहे। असा गुरु म्हणजे परमात्मा ओंकाराने ध्वनित होतो। वाच्य आणि वाचक त्याला ओळखायचा कसा? तर प्रणवानी त्याला ओळखला जातो। वाच्य याचा अर्थ नाव आणि वाचक म्हणजे ज्याचं नाव आहे तो। ज्याचं नाम आहे तो हा ईश्वर प्रणवानी ओळखला जातो. तस्य वाचकः प्रणवः तज्जपस तदर्थ भावनम. आणि त्याचा जप आणि त्याची भावना ही एकदम करावी. म्हणजे जप जेव्हा करू तेव्हा भावनेसहितच जप करावा. तज्जपस तदर्थ भावनम, त्याचा जप आणि त्याची भावना ही एकमेकांपासून वेगळी नसावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ये प्रकृती पुरुष दोन्ही निपजली जयाच्या अमन मनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. पै ब्रह्म बीजा जाहला अंकुरु, घोष ध्वनी नादाकारू, तयाचे भवन जो ओंकारू तोही मीची. जया ओंकाराची ए कुशी, अक्षरे होती अ उ म कारेसी, जिए उपजत वेदेसी उठिली तिही. मागच्या वेळेला आपण या ओव्या पाहिलेल्या होत्या. त्याचा जप करायचा आणि तदर्थ भावनेनी जप करायचा. म्हणजे कसा करायचा? जप करणारा जो आहे तो आपण ईश्वरासारखेच क्लेश कर्म विपाक आशय यांनी अपरामृष्ट आहोत, हे आपल्याला स्पर्श करत नाहीत या भावनेनी जप करायचा. नाहीतर जीवाला हे जे क्लेश आहेत, कर्म आहेत, विपाक आणि आशय आहेत, त्यांनी घेरलेलं आहे, त्याचा स्पर्श जीवाला झालेला आहे. पण जप करते वेळी जीवानी अशी भावना करायची की मीही ईश्वराप्रमाणेच क्लेश कर्म विपाक आणि आशय यांनी अपरामृष्ट असा आहे. तसंच ईश्वर जसा काळाने बांधलेला नाही, अखंड आहे, तसा मी देखील काळाने बांधलेला नाही, अखंड आहे, अशी भावना करावी. ईश्वर जसा सर्वज्ञ बीजरूप असा आहे, तसा मी देखील सर्वज्ञ निरतिशय सार्वज्ञ बीजम, तसा मी देखील निरतिशय सार्वज्ञ बीज असा आहे. ईश्वर जसा सच्चिदानंद आहे, तसा मीही म्हणजे जीवही सच्चिदानंद आहे. जप वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी करता येईल, पण भावना मात्र ही एवढी पाहिजे असं पतंजली महामुनी म्हणतात. तसं जर झालं तर ईश्वर प्रणिधानात वा, ईश्वर प्रणिधानानी देखील ते होतं असं ते म्हणतात. याला नामाचं अनुशासन असं म्हणतात. हे जे नामाचं अनुशासन किंवा नामाचा विनियोग आहे, सहज आहे. तुम्ही माझ्याकडून हे समजून घेत आहात तेव्हा तर्कानी समजून घेत आहात. समजून घेत आहात याचा अर्थ तुम्ही बुद्धी वापरत आहात, आणि माझं जे आर्ग्युमेंट आहे ते आर्ग्युमेंट तुम्ही समजून घेत आहात. म्हणून तुमच्यापाशी समजून घेण्याचं पहिलं माध्यम इंटेलेक्ट, बुद्धी, विचार हा आहे. विचारांनी तुम्ही समजून घेत आहात. नाम देखील घेत असताना तुम्ही असं म्हणाल की कसं काय क्लेश कर्म विपाक आशय यांनी अपरामृष्ट व्हायचं, बुद्धीच्या सहाय्यानी व्हायचं, बुद्धीच्या सहाय्यानी समजून बाजूला व्हायचं, अपरामृष्ट व्हायचं. तत्र निरतिशयम सार्वज्ञ बीजम, आपला तर ज्ञानाचा साठा किती अल्पडपक असेल, साठा कसला आलाय, पण तरी देखील बुद्धीनी समजून घ्यायचं की मी निरतिशय सार्वज्ञ बीज असा ईश्वर आहे, ईश्वराशी तदाकार आहे, एकरूप आहे, म्हणून मी तशा प्रकारचा आहे. मी कालानी अनवच्छिन्न असा आहे, अखंड असा आहे, कालानी माझे विभाग पडत नाहीत. वस्तुतः माझे विभाग आहेत, माझा जन्म होण्याच्या आधीचा काळ, माझा जो काही जीवनाचा काळ आहे तो आणि माझ्या जीवनानंतरचा काळ, अशा प्रकारे काळ माझ्याबाबत तीन विभागात विभागला गेलेला आहे, उघड उघड विभागला गेलेला आहे. पण तरी देखील मी तदर्थ भावनेनी जर जप करायचा असेल तर काळाने मी विभागलेला नाही असं समजून मी जप करायला पाहिजे. मी सच्चिदानंद बोधानी जप करायला पाहिजे. आणि हे प्रथम जर करायचं असेल तर आपल्या बुद्धीनी, आपल्या तर्कानी, आपलं इंटलेक्ट वापरून आपल्याला करायला लागेल. दुसरा पर्याय नाहीये. म्हणून पहिलं द्वार तर तर्कच असेल. एकदम भाव हे द्वार असूनही शकत काही जणांच्या बाबत असेल, पण विपाकाप्रमाणे त्यांना एकदम भाव प्राप्त झाला असेल म्हणून त्यांच्या बाबत असेल. असतं असं. बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका. फार जन्म जन्म करत आलेला असेल तर या जन्मामध्ये सगळा तर्क लढवून मग भाव निर्माण होईल असं नाही. एकदम भावाचं पिंड घेऊनच जन्म होईल. पण हा जर तर्क उत्तम रीतीने लढवला तर मग भावामध्ये प्रवेश करता येतो. म्हणून त्याचं दुसरं द्वार हे निःसंशय भाव हेच असेल. म्हणजे तर्काने जे जाणलं ते आता भावावर आरूढ झालं, अशा पद्धतीने नाम येत राहील. जर भावानी आणि प्रेमानी नाम यायला सुरुवात होईल तर सहजच समर्पण देखील घडेल आणि त्या समर्पणातून नाम यायला लागेल. नाम घेणारा जो आहे तो अस्मिता पूर्ण बाजूला सारेल आणि समर्पणच करेल. आणि अशा प्रकारचं समर्पण झाल्यानंतर मग आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी एक परम जाणीव म्हणून गोष्ट आहे. फक्त इंटलेक्ट नाहीये, ते इंटलेक्ट किंवा बुद्धी आहे त्याच्याही गाभ्यामध्ये आत कोर लेव्हलला जर काही असेल तर परम जाणीव आहे. त्या जाणीवेच्या आधारावर आपलं जीवन चाललेलं आहे. त्या जाणीवेतून नाम घेणं हे देखील शक्य आहे, करता येऊ शकतं. कोणाला ज्याला एकदम भावानी अथवा प्रेमानी नाम घेता येत असेल तो फार भाग्यवान, महत भाग्यवान. आपल्या सारख्या सगळ्यांनी त्याचा हेवा करावा असा तो मनुष्य. कारण पहिलं बुद्धीची जी पायरी आहे ती त्यांनी कधीतरी आधीच ओलांडलेली आहे आणि एकदम प्रेमानी अथवा भावानी नाम घेतो आहे. जो एकदम प्रेमानी अथवा भावानी नाम घेतो आहे त्याच्यापेक्षा नाम घेताना कोणाला जर एकदम समर्पणातून भाव नाम घेता आलं तर तो कितीतरी भाग्यवान. कारण या दोन पायऱ्या त्यांनी कधीच ओलांडल्या आणि एकदम समर्पणातून नाम घेतो आहे. जीवाचं समर्पणच करतो आहे परमात्म्याबरोबर. आणि ज्याला पहिल्या नामापासून आपल्या परम जाणीवेतून नाम घेता येतं तो काय बुद्ध, येशू, पैगंबर, ज्ञानेश्वर महाराज, व्यास अशांच्या पातळीचा फार मोठा मनुष्य समजला पाहिजे. जर एकदम परम जाणीवेतूनच ज्याला नाम घेता आलं, फार कठीण गोष्ट, फार अवघड गोष्ट. पण पायऱ्या पायऱ्यांनी अशा प्रकारे नामामध्ये जाता येणं शक्य आहे. आपण घेऊया एक 10 मिनिटं, आपण नाम घेऊ. आपल्याला जे नाम घ्यायचं आहे त्या नामामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपण क्लेश, कर्म, विपाक, आशय यांनी संगरहित असे आहोत. आपल्या इंटलेक्ट मध्ये, बुद्धीमध्ये लक्षात ठेवून हे करायचं आहे. आपण कालानी अनवच्छिन्न असे आहोत, अखंड असे आहोत, आपण ईश्वराप्रमाणेच निरतिशय सार्वज्ञ बीज असे त्याच्याशी एकरूप झालेले आहोत. तद जपस तदर्थ भावनम, तदर्थ भावना काय करायची हे मी तुम्हाला सांगतो आहे. आपण सच्चिदानंद आहोत. नाम घेत असताना आता तुम्हाला हे लक्षात ठेवून करायला लागेल, केवळ बुद्धीच्या पातळीवरून आता आपल्याला नाम घ्यायचं आहे. केवळ तर्काच्या किंवा तुमच्या पाशी असणारं जी बुद्धी इंटेलेक्ट आहे त्या पातळीवरून तुम्हाला नाम घ्यायचं आहे. आणि नाम घेत असताना आपण क्लेश कर्म विपाक आशय यापासून अपरामृष्ट, कालामध्ये न सापडणारे निरतिशय सार्वज्ञ बीज असे ईश्वर सच्चिदानंद आहोत असं समजून नाम घ्यायचं आहे. किंचित चिंतन करा, आपण क्लेश कर्म विपाक आदींपासून अपरामृष्ट अस्पर्श आहोत. आपण कालाच्या दृष्टीने अखंड आहोत ईश्वराप्रमाणेच. आपण निरतिशय सार्वज्ञ बीज सच्चिदानंद आहोत. तद जपस तदर्थ भावनम, अजून बुद्धीच्या पातळीवरच आपलं नाम चाललेलं आहे पण त्याच्यात प्रेम येऊ लागलेलं आहे. क्लेश कर्म विपाक यानी अपरामृष्ट, कालानी अखंड, निरतिशय सार्वज्ञ बीज सच्चिदानंद असे आपण पण ईश्वरच आहोत, तज्जपस तदर्थ भावनम। बुद्धीबरोबरच प्रेमाचाही संस्पर्श होतो आहे। पहा की आपल्या बुद्धीचं इंटलेक्टचं कन्व्हर्जन रूपांतरण संपूर्ण प्रेमामध्ये झालेलं आहे। आणि आता इथून पुढे जे नाम होईल ते प्रेमासहित होईल, भक्तीसहित होईल, भावासहित होईल। तज्जपस तदर्थ भावनम, क्लेश कर्म विपाक आशय यांनी अपरामृष्ट, कालानी अनवच्छिन्न, निरतिशय सार्वज्ञ बीज सच्चिदानंद, अशा परमात्म्याशी एकरूपता प्रेमानी। या प्रेमाचंच रूपांतरण कन्व्हर्जन सहजच समर्पणामध्ये होऊ देत। आता आपण नाम घेऊ, त्याच्यामध्ये प्रेमही आहे आणि समर्पणही आहे। क्लेश कर्म विपाक आशयनी अपरामृष्ट कालानी अनवच्छिन्न निरतिशय सार्वज्ञ बीज सच्चिदानंद अशा परमात्म्याबरोबर संपूर्ण समर्पण घडत आहे. जशी गंगा सागराला मिळते थोडंही अस्तित्व न राखता, तसं संपूर्ण परमात्म्याशी एकरूपता घडते आहे. नुरोनी वेगळे पण रसी भजिन नले लवण थोडंही वेगळं न राहता जसं पाण्यामध्ये मीठ एक होऊन राहतं तसं समर्पण. देह मन बुद्धी जीवभावानी समर्पण. या समर्पणातून तुम्ही तुमच्या परम जाणीवेला जाऊन पोचता आहात ज्या ठिकाणी परमात्मा आहे. तुम्ही समर्पणाने देखील नाम घेता आहात आणि परम जाणीवेमध्ये देखील पोचता आहात. तुम्ही आता देह मन बुद्धी नाही, तुम्ही तुमच्या परम जाणीवेला मिळून गेलेले आहात. तुम्ही स्वतःच क्लेश कर्म विपाक आशय यांच्यापासून असंग असे कालानी बाधित न होणारे निरतिशय सार्वज्ञ बीज सच्चिदानंद परमात्मा होऊन राहिलेले आहात. या परम जाणीवेमध्ये स्थिर राहूनच नाम घ्यायचं आहे. आता तुम्ही प्रत्यक्षात नाम घेऊ नका, फक्त मी नाम घेईन. तुम्ही या परम जाणीवेमध्ये राहूनच नाम ऐका आणि तिथंच स्थिर राहा. हरि 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 स्वामी जी स्वामी जी हरि 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 मौली. याला म्हणतात ओम या ब्रह्मनामाचा विनियोग. तुम्हाला जे मिळत आहे ते जगात फार कमी ठिकाणी मिळू शकेल. स्वतः भगवंतांनी सांगितलेलं हे ब्रह्मनाम आपल्याला ब्रह्माशी एकरूप करण्यासाठी म्हणून अत्यंत समर्थ असं आहे. कोणी फक्त करून पाहायला पाहिजे, हे पारायणाने होणार नाही. आपण पारायण करणार आहोत, हे उपासनेनीच होईल, साधनेनीच होईल. हे श्रवणाने होणार नाही, केवळ कारण आपण हे प्रॅक्टिकल करण्याच्या आधी श्रवण करतच होतो. या निरूपणाचे दोन भागच झाले, एक म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मनामाचा उच्चार आणि त्याच्या आधी श्रवण. त्या श्रवणाने तुम्हाला हा आनंद मिळू शकला नाही, तुम्हाला बौद्धिक आनंद मिळत होता. पण एकरूपता साधण्यासाठी बसूनच उपासना करायला लागते आणि त्या उपासनेचं वैशिष्ट्य म्हणजे खरंच आपण त्याच्याशी तादात्म्य पावतो, एकरूप होऊन जातो. जसा ओम या ब्रह्मनामाचा विनियोग सांगितलेला आहे, तसाच तत् या ब्रह्मनामाचा देखील विनियोग भगवंतांनी सांगितलेला आहे, अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. आणि सत् या नामाचा विनियोग देखील भगवंतांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. पुढच्या प्रवचनामध्ये आपण तो विनियोग पाहूया. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.